आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबर दिता। 14व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उक्तावण काल पणजेंत मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं जालें। ह्या वेळार मराठी सिनेमा मळावेले अभिनेता अभिनेत्री दिग्दर्शक सिनेमा निर्माता हाजीर आशिल्ले। काल आणि आज असे दोन दिवस हो महोत्सव चलतलो। गोयात आयोजित जावपी मराठी चित्रपट महोत्सवाचे हे 14वे वर्स। या महोत्सवात महाराष्ट्रासहित गोयच्या सिनेमा रसिकांची गर्दी सरांच पळोवपाक मेळटा। फुडारान मराठी सिनेमा निर्मात्यांनी असे सिनेमा तयार करतना गोयच्या कलाकारां तसेच टेक्निशियनांक घेऊन सिनेमा निर्मिती करची असे करीत जाल्यार तांकां ह्या सिनेमा खातीर सरकाराची खासा सवलत लेगीत मेळटली असे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां। तशेंच गोंयांत हिंदी भाशेन मराठी सिनेमा मोठ्या प्रमाणांत दाखोवपाक जाय अशें तांणी म्हळां। पणजेंत आयनॉक्सांत ह्या महोत्सवाचो काल उक्तावण सुवाळो जालो। ह्या वेळार गोंय मनरिजवण संस्थेच्यो उपाध्यक्षा दिलायला लोबो, पणजे महापालिकेचे मेयर रोहित मंसरात तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले। नामनेचे ज्येष्ठ मराठी सिनेमा अभिनेता दोतर मोहन आगाशे हांकां सिनेमा मळार तांच्या योगदाना खातीर कृतज्ञता पुरस्कार दिलो। जाल्यार महोत्सवाची सुरवात निर्वध या मराठी सिनेमाच्या वर्ल्ड प्रिमियरान झाली। नारळी पौर्णिमा म्हळ्यार सुता पुनवेच्या फाटभुंयेर काल नुस्तेमारी खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकार हांणी बेती दर्यान बोटीर वचून विधिवत समुद्र पुजा केली। ह्या वेळार तांणी दर्याक नाल्ल ओपलो। ह्या वेळार नुस्तेमारी खात्याच्यो संचालिका शर्मिला मंतेरो तशेंच खात्याचे सचीव प्रसन्न आचार्य, पणजे महापालिकेचे मेयर रोहित मोन्सेरात तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले। गोंयांत जून आनी जुलय ह्या दोन म्हयन्याच्या काळांत नुस्तेमारी बंदी आसता, ते उपरांत नारळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्ताचेर नारळ ओंपून दर्याची पुजा केले उपरांत पारंपारीक रित्या नुस्तेमारीक सुरवात करपाची प्रथा आसा। गोंयांत ही पुजा करून नुस्तेमारी करपी नुस्तेकारांक सुरक्षीत दवर, तशेंच नुस्तेमारी वेवसायांत तांकां येस दी, तांची भरभराट कर अशें गारहाणें दर्याक काल हळर्णकार हांणी घालें। 13 ते 15 ऑगस्ट ह्या काळांत हर घर तिरंगा ह्या उपक्रमावरवीं प्रत्येक घरांत तिरंगा लावपाची कार्यावळ जातली। नागरिकां मदीं देशभक्तीची भावना निर्माण जावची ह्या हेतान हो उपक्रम चालीक लायला अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी दिल्या। ते पणजेंत भाजप मुख्यालयांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार उलयताले। हर घर तिरंगा ह्या उपक्रमाक सदांच बरो प्रतिसाद मेळ्ळा, अंदूय तो मेळटलो असो विश्वास ह्या वेळार तांणी उक्तायलो।
राष्ट्रभाव हो जागोवपा खातीर सगळे स्तराचे सगळे लोकां मदीं हे अभियान व्हरून देशभक्तीची भावना मजबूत करप आणि त्या तिरंग्याचो सन्मान करप ह्या खातीर हे अभियान असा हर घर तिरंगा। ह्या खातीर सगळ्या गोयकारांनी समेस्त गोयकारांनी जो जो हो या तिरंग्याचो सन्मान करता अशा सन्मानान
गोंय खेळा आनी युवा वेव्हार संचालनालया वतीन काल सकाळी पणजे शारांत तिरंगा रॅलीचे आयोजन केल्ले। ह्या वेळार पणजेच्या वेगवेगळ्या शाळांतल्या विद्यार्थ्यांनी ह्या रॅलींत वांटो घेतिल्लो, जाल्यार संचालक अजय गावडे तशेंच हेर मानेस्तांनी हातून वांटो घेतिल्लो। ह्या वेळार विद्यार्थ्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय, जय जवान जय किसान असे नारे दिले। ह्या शिवाय पणजे गोंय संगीत महाविद्यालयान लेगीत हर घर तिरंगा रॅलीचे काल आयोजन केल्ले। कोंकणी भास संविधानाच्या 8वे वळेरेन पावली तो दीस राज्यान कोंकणी राष्ट्रमान्यता दीस मनयतात। हो दीस म्हळ्यार 20 ऑगस्ट। ह्या निमतान माध्यमीक उच्च माध्यमीक इश्कोलांनी कोंकणी भाशे संदर्भातल्यो तरेकवार कार्यावळी घडोवन हाडच्यो अशें आवाहन कोंकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ पुर्णानंद च्यारी हांणी केला। दरेक इश्कोलाच्या कोंकणी विभागान घोषणा, गीतां गायन, कविता सादरीकरणाच्यो वा हेर तरेच्यो सर्ती आनी कार्यावळी आयोजीत करून हो जैताचो आनी भोवमानाचो दीस मनोवचो अशें कोंकणी अकादमीन मागला। सर्ती खातीरची इनामां कोंकणी अकादमी दितली अशें ह्या विशींच्या खबरेन म्हळां। गोंय वेधशाळे प्रमाण फाटल्या 24 वरां राज्यांत नैऋत्य मॉन्सून दुबळो आशिल्लो। राज्यांत चडशा सुवातींनी हलको ते मध्यम पावस पडलो। गोंय वेधशाळेन उक्तायल्या अदमासा प्रमाण आज राज्यांत चडांत चड तापमान 30 डिग्री सेल्सियस, उण्यांत उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें। फुटबॉलान मोहन बागान सुपर जायंट 134व्या ड्युरंट कप फुटबॉल सर्तीच्या क्वॉर्टर फायनलीन पावल घाला। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वी सांग।